चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कोरोना लढाईत मनोरंजन क्षेत्र मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी। शारीरिक अंतर आणि इतर नियमांचं काटेकोर पालन करत मर्यादित प्रमाणात चित्रीकरण किंवा निर्मितीनंतरच्या प्रक्रिया सुरू करता येतील का याबाबत निश्चित असा कृती आराखडा दिल्यास त्यावर विचार करता येईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं। महाराष्ट्रातील मनोरंजन उद्योगातील विशेषतः मराठी चित्रपट नाट्यक्षेत्र मालिका यांचे निर्माते आणि कलाकार यांच्याशी ते आज संवाद साधत होते। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री सचिवालयातील अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य सचिव डॉ संजय मुखर्जी तसंच मान्यवर निर्माते आणि कलाकार सहभागी झाले होते। या कॉन्फरन्सचं सूत्रसंचालन सुबोध भावे आदेश बांदेकर यांनी केलं तर खासदार डॉ अमोल कोल्हे, चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजे भोसले, प्रसाद कांबळी, निखिल साने, नितीन वैद्य, सुनील फडतरे, केदार शिंदे, अतुल परचुरे, अवधूत गुप्ते, मंगेश कुलकर्णी, रवी जाधव, विजू माने, राहुल देशपांडे, अजय भालवणकर, मुक्ता बर्वे, केदार शिंदे, सुकन्या मोने, पुष्कर श्रोत्री, हेमंत ढोमे, प्रशांत दामले, सुभाष नकाशे, प्रसाद महाडकर, शरद पोंक्षे, विद्याधर पाठारे आदींनी सूचना केल्या तसंच आपल्या समस्या मांडल्या। टीकेला उत्तर देण्यापेक्षा जबाबदारी पार पाडणं महत्वाचं। लॉकडाऊनबाबत काही जण माझ्यावर टीकाही करत आहेत पण महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी टीकेचा धनी होईन। लॉकडाऊन करणं म्हणजे सर्व थांबवणं असं मी म्हणतच नाही। योग्य ती काळजी घेऊन आपण उद्योग व्यवसाय दुकानं सुरू केले आहेत। कंटेनमेंट झोन वगळून काही प्रमाणात व्यवहार सुरू झालेच आहेत। रुग्ण वाढत आहेत हे सत्य आहे। अद्याप संकट घोंगावत आहे। या महिना अखेरीस आणि जूनमध्ये मोठ्या रुग्णसंख्येचा अंदाज केंद्र सरकारनं व्यक्त केला आहे। तरी देखील आपण वेळीच पावलं उचलून कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार आत्तापर्यंत रोखला आहे। आता तर आपण अर्थचक्रही थांबवलेलं नाही। मी माझ्यावरील टीकेला लगेच उत्तर देणार नाही कारण आत्ता मला माझी जबाबदारी पार पाडणं महत्वाचं वाटतं आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या सर्वांची काळजी मी घेणारच। यावेळी सर्व कलाकार आणि निर्मात्यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या या प्रयत्नात आमची संपूर्ण साथ राहील याची ग्वाहीही दिली। गरीब लोककलावंत आणि बॅकस्टेज कलाकार यांच्या पाठीशी मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्य शासन कोरोनाचा मुकाबला कशा रीतीनं करत आहे याची माहिती दिली आणि सांगितलं की आपण आता कंटेनमेंट क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे। या क्षेत्रांची व्याप्तीही कमी केली आहे। महाराष्ट्रातलं करमणूक आणि मनोरंजन क्षेत्र मोठं आहे। यावर रोजीरोटी कमवणारे लहान मोठे कलाकार तर आहेतच, शिवाय तंत्रज्ञ, बॅकस्टेज कलाकार, कामगार हा वर्गही मोठा आहे। कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी चित्रपटनगरीतील सध्या ज्यांचे सेट्स उभे आहेत त्यांना भाडं सवलत, लोककला तमाशा कलावंत यांना जगवणं यासंदर्भात निश्चितपणे विचार केला जाईल असं सांगितलं। मर्यादित प्रमाणात चित्रीकरणाचा विचार। यावेळी अनेक निर्मात्यांनी चित्रीकरण आणि पोस्ट प्रोडक्शन सुरू करण्यास परवानगी देण्याबाबत सूचना केली होती। त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आपल्याला दक्षता पाळून आणि सर्व नियम पाळून मर्यादित स्वरूपात का होईना कसं चित्रीकरण सुरू करता येईल याचा विचार करता येईल, पण त्यासाठी कंटेनमेंट झोन्समध्ये चित्रीकरण स्थळं नाहीत ना, तसंच चित्रीकरण पथकातील लोकांची संख्या, त्यांचं राहणं जेवणं या गोष्टी देखील पाहाव्या लागतील। संपादन प्रक्रिया करणाऱ्या स्टुडिओमध्ये परवानगी द्यायची असेल तर तेथील जागा, वातानुकूल यंत्रणा याबाबतही सूचना द्याव्या लागतील। पावसाळ्यापूर्वी अशी काही चित्रीकरणं शक्य होतील का ते पाहण्यास त्यांनी सांस्कृतिक कार्य विभाग आणि निर्मात्यांना सांगितलं। मनोरंजन क्षेत्र हे केवळ करमणूक करणारं नाही तर लोक त्यांचं अनुकरण करतात, त्यांच्यापासून शिकतात, तुम्ही दाखवत असलेली सुख आणि दुःख वास्तव जीवनात शोधण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे या क्षेत्राचं एक महत्व आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की नाट्य आणि चित्रपटगृह ही सार्वजनिकरित्या एकत्र येण्याची ठिकाणं असल्यानं तिथं लगेच काही परवानगी देता येईल असं वाटत नाही। विविध मागण्या। यावेळी नितीन वैद्य यांनी माहिती दिली की 70 हिंदी, 40 मराठी आणि 10 OTT अशा 110 मालिकांची चित्रीकरणं कोरोनामुळे थांबली असून 3,00,000 कामगार आणि तंत्रज्ञ यांच्या रोजीरोटीवर परिणाम झाल्याचं सांगितलं। 30,000 एपिसोड दरवर्षी तयार होतात। 5,000 कोटींची गुंतवणूक हिंदी मालिकांची तर 250 कोटींची गुंतवणूक यात आहे अशी माहिती दिली। निर्मात्यांना विनातारण कर्ज तसंच कमी व्याजाचं कर्ज एक पडदा चित्रपटगृहांना वाचवणं, गरीब संगीतकारांना मदत, मराठी चित्रपटांना अनुदान रक्कम देणं, चित्रपट निर्मिती GST माफ करणं, सांगली कोल्हापुरात चित्रीकरणाला परवानगी देणं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. येणाऱ्या गणपती आणि पुढील हंगामासाठी शारीरिक अंतर, मास्क घालणं आदी नियम पाळून विविध शो आणि कार्यक्रमांना परवानगी मिळावी, त्यामुळे नुकसान काही प्रमाणात भरून निघेल असंही काही जणांनी सांगितलं.